एकदा नाही का आज्ञा होती, तिला चिवट्याशी गाणं म्हणायचं होतं. मग तिने चिवट्याला फोन केला. मग चिवट्याई बोलली, मी येते आता. मग ती येते, सांगते काय झालं आज्ञा. बोलली, मला मोर मँगो पाहिजेत. ओके, मी मोर मँगो आणायला पाहिजे, पण तू गाणं म्हणायचं. तू गाणं नाही म्हणले तर गाणो मोर मँगो. ते ठीक आहे. मग ती गाणं म्हणायला लागली, चिवट्याच्या पिला चिवट्याच्या पिला चिवट्याच्या पिच्याच्या पेला. मग ती हॅप्पी झाली. तू बोल, अरे वा, आता किती मोठी होऊन गाडी म्हणायला लागली. अरे वा, किती मोठी झाली, आता खूप मोठी झाला. बघ, फेरी बनणार आणि मोठी फेरी बनणार आणि सगळं आणि तिला फ्लाय करायला येणार. किती बिगड येऊन ती किती छान छान बोलते, अशी बोली चिवताई. आणि मग ती आपल्याला सगळी उद्या मोर मँगो आणायला जाणार, आपल्या बरोबर मोर मँगो आणायला जाणार.